श्रोते हो, आता रक्षाबंधनाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं आहे. या कार्यक्रमांतर्गत निकिता घुगे यांनी दिलेली माहिती आता आपण ऐकूयात.
नमस्कार, माझे नाव निकिता बबन घुगे. राखी पौर्णिमा अर्थात रक्षाबंधन हा भावा बहिणींचा सण म्हणून ओळखला जातो. बहीण भावाला राखी बांधते. राखी अर्थात हा नक्कीच साधा सुद्धा धागा नाही, तर यामागे असणाऱ्या भावना अत्यंत वेगळ्या आहेत. भावाने बहिणीला तिच्या संरक्षणाचे दिलेले वचन हे खूपच महत्वाचे आहे. दरवर्षी साधारण ऑगस्ट महिन्यामध्ये रक्षाबंधनचा सण असतो. हिंदू पंचांगानुसार श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण साजरा केला जातो. पूर्वापार ही परंपरा चालत आली आहे. या परंपरेबद्दल अनेकांना कुतूहल असते की या सणाला नेमकी कशी सुरुवात झाली, रक्षाबंधनचा इतिहास काय आहे, याचे महत्व काय आहे. चला तर याबद्दल जाणून घेऊयात. रक्षाबंधन हा सण आपल्याकडे भारतीय संस्कृतीच्या प्रमुख सणांमध्ये साजरा करण्यात येतो. भावा बहिणीचा स्नेह, प्रेम आणि उत्सव अशा मिश्र भावनांचा हा सण आहे. देशभरात हा सण वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो. उत्तर भारतामध्ये कजरी पौर्णिमा, पश्चिम भारतामध्ये नारळी पौर्णिमा या नावाने हा सण साजरा करण्यात येतो. राखी या शब्दामध्ये रक्षण कर म्हणजेच राख सांभाळ कर असा संकेत देण्यात आला. त्यामुळेच हा अर्थ लक्षात घेता या दिवशी प्रेमाचा रेशमी धागा आपल्या कर्तबगार भावाच्या मनगटावर बांधून त्याच्याकडून रक्षणाचे वचन अर्थात रक्षणाचे अभय घेणे अशी ही अप्रतिम प्रथा आहे. नात्याचे रक्षण करणे हाच यातील अर्थ आहे. आपण अनेकदा पाहतो की बऱ्याचदा बहीण मोठी असते, ती आपल्या भावाचे रक्षण करण्यासाठीही समर्थ असते. पण स्त्री कितीही कमावती मोठी असली तरीही तिचा तिच्या भावावर असणारा विश्वास हा या राखीतून दिसून येतो. यामध्ये तिचा दुबळेपणा नाही तर तिचा तिच्या भावावरच्या कर्तृत्वावर जास्त विश्वास असतो. आणि हेच त्यांच्या नात्यातील आपलेपण जपण्यासाठी राखी पौर्णिमा साजरी करण्यात येते. या नात्यामागची हीच खरी पवित्र भावना आहे. या नात्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. असा हा रक्षाबंधनाचा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. काळ पूर्णतः बदललाय. बहू बहिणीच्या अतूट प्रेमाचे, त्यांच्या नात्याचे आणि बंधनाचे धागे अजूनही तितकेच घट्ट असले तरीही आता या गोष्टींमध्ये बराच फरक पडलाय. बहीण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारतो. काळ कितीही बदलला असला तरी आजच्या काळात भावा बहिणीच्या या प्रेमाच्या रक्षाबंधन या सणाचे महत्व कायम आहे. कोणत्याही धाडसी शूरवीर अशा पुरुषाने आपल्या आसपासच्या सर्व महिलांचे, दुर्बल वृद्ध आबाल अपंगांचे रक्षण करणे हा धर्म समजण्यात येतो. मध्ययुगीन भारतामध्ये बाहेरील आक्रमणांपासून महिलांचे रक्षण करण्यासाठी हा सण साजरा करण्यात येत असे. त्याकाळी अनेक वेळा आक्रमणे होत असत. त्यामुळे रक्षणकर्त्या भावाच्या मनगटावर राखी बांधण्याच्या या पवित्र संस्कृतीला तेव्हापासून महत्व प्राप्त झाले. तर याच दिवशी महाराष्ट्रातील कोळी बांधवांसाठीही हा सण खास असतो. वरुण राजाची आराधना करत त्याला या दिवशी पूजण्यात येते. पाऊस पडल्यानंतर समाधानी शेतकरी आणि लोककथा ऐकण्याचे उत्सव त्या काळी साजरे करत होते. तर शिक्षण घेण्यासाठी सुरुवात करण्यासाठी हा शुभ मुहूर्त काढण्यात येत असे. अध्ययनासाठी आरंभ, शौर्याचे प्रतीक म्हणजे श्रावणी असा हा अर्थ होतो. हे देखील या सणाचे महत्व आहे.
श्रोते हो, निकिता घुगे यांनी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. आता वळूया पुढील कार्यक्रमाकडे.